At Giant Eagle, you may have spotted the Stacker. With uncanny MyPerks ability, she stacks up the perks to choose either dollars off or up to 20% off her entire grocery bill. The Stacker, stacking up huge savings with MyPerks. Find your MyPerksonality and transform your shopping into free gas and groceries. Full details at GiantEagle.com/MyPerks. Perks cannot be earned or redeemed on select items. Restrictions apply.
नमस्कार. कॉफी क्रिकेट आणि बरंच काही मध्ये मी अमोल कराडकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, मैदान तेच, नरेंद्र मोदी स्टेडियम, वेळही तीच, संध्याकाळी 7 ची, परंतु रात्रीचे 10:30 वाजेपर्यंत 2 दिवसात सामन्याचं चित्र किती पालटतं हे आपल्याला दुसऱ्या T20 सामन्यात बघायला मिळालं. पहिल्या T20 सामन्यामधील दारुण पराभवाचा वचपा भारताने अत्यंत स्टाईलमध्ये काढला आणि इंग्लंडचा लिलया फडशा पाडला. कुठल्याच बाबतीत, फिल्डिंग असो, बॅटिंग असो अथवा बॉलिंग असो, इंग्लंडला वरचष्मा दाखवता आला नाही. याची बरीच कारणं आहेत, त्याची कारणं मीमांसा करायचा थोडा प्रयत्न करतो छोटासा. तर मंडळी, 2 बदल केले भारताने. 2 डेब्युटंट होते, ईशांत किशन आणि सूर्यकुमार यादव. त्यातल्या सूर्यकुमार यादवला विशेष काही छाप पाडायचा चान्सच मिळाला नाही. ईशांत किशनने पहिल्या संधीचे सोने केले. ईशांत किशनकडे आपण येऊच, पण त्याच्या आधी आपण पहिल्या इनिंग्सबद्दल बोलू की जिथे भारताने इंग्लंडला 164 रनवर रोखण्यात यश मिळवलं. अर्थात पहिल्या मॅचचं स्वरूप बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की 124 जे भारताने केले पहिल्या मॅचमध्ये, त्याच्यापेक्षा 164 हा किती चांगला स्कोर होता. तर मंडळी, पिचचं स्वरूप थोडं बदललेलं होतं. हे तेच पिच नव्हतं जे पहिल्या मॅचसाठी वापरलं गेलं होतं. थोडंसं स्लो होतं, पहिल्या मॅचमध्ये खूप क्विक होतं. त्याच्यामुळे दोन्ही संघांनी त्यांच्या संघांमध्ये देखील बदल केले आणि भारताने एक रिस्क घेतली. 5च स्पेशलिस्ट बॉलर हार्दिक पंड्या हा ऑलराऊंडर पकडून 5च बॉलर्स भारताने खेळवले. अक्षर पटेलला बाहेर ठेवलं आणि भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. वॉशिंग्टन सुंदरने पॉवर प्लेमध्ये आणि शार्दुल ठाकूरने डेथ ओव्हर्समध्ये इतकी सुंदर गोलंदाजी केली की दोघांच्याही आयडेंटिकल फिगर्स होत्या. 4 ओव्हर्स 2 विकेट्स आणि 29 रन्स. त्याच्यात वॉशिंग्टन सुंदरने सुरुवातीला इंग्लंडला एका फ्लायरला जाण्यापासून रोखलं, बरोबर. आणि त्याहून महत्त्वाचं, जरी सुरुवात खूप चांगली मिळाली नसेल, तरी जेसन रॉयने केलेल्या सुंदर फलंदाजीमुळे इंग्लंड 15 ओव्हरमध्ये 130 रन झाले होते आणि ते जवळजवळ 180 स्कोर तरी गाठतील असं दिसत होतं. अशा वेळेस शार्दुल ठाकूरने शेवटच्या 2 ओव्हरच्या टाकल्या 18वी आणि 20वी. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की इंग्लंड शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 34 रन जमवू शकलं. आणि आता आपण येऊया वॉशिंग्टन सुंदर आणि त्याचा अंडर 19 वर्ल्ड कपमधला टीममेट. मंडळी, काय विचार करा, अंडर 19 2016 वर्ल्ड कपमधला भारताचा संघ हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती मोठी छाप पाडतोय. वॉशिंग्टन सुंदर गेली 2 वर्ष T20 इंटरनॅशनल्समध्ये आणि आता टेस्ट मॅचमध्ये स्वतःचा ठसा उमटलेला आहे त्याचा. ऋषभ पंतबद्दल बोलू तेवढं थोडंच असेल. आणि हा विचार करा की पंत आणि वॉशिंग्टन सुंदरचा कॅप्टन होता 2016 अंडर 19 वर्ल्ड कपला ईशांत किशन, त्याला या दोघांपेक्षा सर्वात जास्त वाट बघावी लागली भारतीय संघात येण्यासाठी. आणि त्याला जी पहिली संधी मिळाली त्याच्यात त्यांनी अर्धशतक मिळून त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. पण मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल आणि जसं विराट कोहली म्हणला सामन्यानंतर की IPL मध्ये एवढं सगळं रन्स केल्यानंतर आणि एवढ्या मोठमोठ्या बॉलर्सच्या समोर एकदम कॉन्फिडन्सनी बॅटिंग केल्यामुळे त्याला फायदा झाला, तो मुद्दा आहेच, पण तेवढंच महत्त्वाचं आहे ईशान किशन 2016 अंडर 19 वर्ल्ड कप नंतर गेली 4 ते 5 वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये विविध फॉर्मॅट्स असो अथवा इंडिया एसाठी प्रायमरली वाईड बॉल फॉर्मॅट्स असो ह्याच्यात खोऱ्याने धावा करतोय. त्याच्यामुळे परत एकदा भारताची ती जी इंडिया एची जी फळी आहे, आणि एक आहे एक कोच जो आधी कॅप्टनसुद्धा होता, बरोबर, राहुल द्रविड नावाची जी व्यक्ती आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन पुन्हा एकदा अधोरेखित होतं आहे. ती जी फीडर सिस्टीम तयार केलेली आहे की अंडर 19 असो, डोमेस्टिक क्रिकेट असो, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार होण्यासाठी मधला जो एक त्यांनी इंडिया एवर लक्ष देणारा एक ग्रुप केंद्रित केला आहे, त्याचं लक्ष इतकं चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या मुलांवर लक्ष दिलं जात आहे. त्याचं अजून एक उदाहरण आलेलं आहे ईशान किशन. आणि ईशान किशननी लेफ्ट राईट ओपनिंग कॉम्बिनेशनचा प्रश्न सोडवलाच, त्याचबरोबर जवळजवळ हे निश्चित केलं आहे की उर्वरित सिरीजमध्ये शिखर धवनला संधी मिळणं फार अवघड आहे. पण मग आता पुढचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की तिसऱ्या सामन्यात जेव्हा रोहित शर्मा परत येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा नक्की ओपन कोण करणार? तर आत्ता तरी असं वाटतंय की रोहित शर्मा आणि ईशान किशन हे दोन मुंबई इंडियन्सचे टीममेट्स ओपन करतील. मग KL राहुल कुठे बॅटिंग करणार हा पुढचा भेडसावणारा प्रश्न आहे, कारण काय विराट कोहली तर 3 नंबरला हलू शकणार नाही, रिषभ पंत 4 नंबर दोन्ही मॅचेसमध्ये खेळला तो तसाच राहू शकतो. मग जर KL राहुल फिनिशर म्हणून वापरायचा असेल तर सूर्या यादवचं काय होणार, कारण काय हार्दिक पंड्या आहेच. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिसऱ्या T20 सामन्यात मिळतीलच, आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करण्यासाठी मी किंवा गौरव जोशी पुन्हा एकदा कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीमध्ये तुमच्याशी गप्पा मारायला येऊ. तोपर्यंत ऐकत रहा, आपलं YouTube चॅनलही बघत रहा, तुमचा अभिप्राय Facebook, Twitter किंवा Instagram पेजेसवर CCBK मराठी या पत्त्यावर नोंदवत रहा आणि आमची वाट बघत रहा. धन्यवाद.